सर्वांना भक्तिपूर्ण नमस्कार. आजच्या सत्संगाच्या आरंभी गुरुदेवांच्या श्रीचरणी संपूर्ण शरणागत होऊन प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांना आळवूया. हे गुरुराया, आम्ही आपल्या श्रीचरणी संपूर्णपणे नतमस्तक आहोत. आमचा देह, मन, बुद्धी, चित्त ही सर्व आपलीच देण आहे. ह्याची सतत आम्हाला जाणीव राहू दे. हे सर्व आपल्या श्रीचरणी झुकलेले असू दे. हे गुरुदेवा, आपल्या श्रीचरणी आम्हाला संपूर्णपणे समर्पित व्हायचे आहे आणि त्यासाठी आपणच आमच्या अनुरेणूत ध्यास निर्माण करा. आमच्यातील दोष, अहंकार, विकार यांचे हरण करून परमपवित्र शुद्ध सद्गुणांच्या रूपाने आमच्या अंतरामध्ये आपण वास करा. हे गुरुनाथा, आपला वरदहस्त सदैव आमच्या शिरी असू द्या. आमची अंतरे, आमची हृदय मंदिरे आपल्या अनुपमय अशा भक्तीने ओथंबून जाऊ द्या. हे भगवंता, आम्हाला मुक्तीचे भान द्या. आम्हाला समर्पणाची जाणीव द्या. हे नाथा, आम्ही अनेकदा मोहमायेत गुंतून आपल्याला विसरतो, परंतु प्रत्येक वेळी आम्हाला पुन्हा पुन्हा योग्य मार्ग दाखवून आमच्यावर कृपा करणारे करुणाकर कृपावंत आपणच आहात. हे गुरुदेवा, सृष्टीच्या स्थूल सूक्ष्म सूक्ष्माती सूक्ष्म अशा प्रत्येक घटकात चराचरात आपणच वास करता. संपूर्ण ब्रह्मांड आपल्याच दिव्य रूपाने व्यापलेले आहे याची अनुभूती आम्हाला प्रत्येक क्षणी घेता येऊ दे. हे नाथा, आम्हाला मुक्तीचे भान द्या. समर्पणाची जाणीव द्या. आपला वरद हस्त सदैव आमच्या शिरी असू द्या आणि आमची अंतरे आणि आमची हृदय मंदिरे याच्या सद्गुणांच्या रूपाने आपणच वास करा. आपल्या चरणी आमची कळकळीची प्रार्थना आहे. गुरु म्हटले की आपले मस्तक त्यांच्या चरणी झुकते. गुरु म्हटले की आपल्यातील उद्दामपणा नष्ट होतो. आपल्यामध्ये नम्रता आणि विनयशीलता येते. गुरूंच्या चरित्राचे स्मरण केले की जणू भगवंताचे स्मरण होते. श्री गुरूंच्या स्मरणाने भगवंताच्या स्मरणातील आनंदच आनंद अनुभवता येतो. एवढी परिपूर्णता त्यांच्यामध्ये असते. अशी सर्व वैशिष्ट्ये ज्या चरणी एकवटली आहेत असे महान गुरु आपल्याला लाभले आहेत. अशी महान विभूती असलेल्या गुरुदेवांची आता आपण श्लोकाच्या माध्यमातून भावपूर्ण स्तुती करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांना भक्तिपूर्ण नमस्कार. आनंदाचे क्षण देण्यासाठी दिव्य तेजोमय पर्व म्हणजेच दीपावली. दीपावली निमित्त आपण देवी महालक्ष्मीची कृपा आणि तिची करुणा अनुभवली. दीपावली निमित्त आपल्याला आपल्या ईश्वर प्राप्तीरूपी ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी देवी महालक्ष्मी अवतरली आणि आपण सर्वांनी ध्येयप्राप्तीसाठी तिची पुष्कळ आळवणीही केली. अशीच आळवणी आपण यापुढेही करत राहूया. महालक्ष्मीचे आपल्या अंतरात भक्तीपूर्ण पूजन करून तिच्या कृपाशीर्वादाची याचना करूया. आपल्यातील विकार आणि आपले दोष अहम आणि तो प्रत्येक विचार जो आपल्याला भगवंतापासून दूर नेतो, या विकाररूपी अलक्ष्मीचे निस्सारण केवळ लक्ष्मीपूजनालाच नव्हे तर प्रतिदिन वर्षातील 365 दिवस करण्यासाठी आपण सर्वांनी अत्यंत तळमळीने प्रयत्न करत राहूया. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी महालक्ष्मीची पुष्कळ आळवणी यापुढेही करत राहूया. आपल्या अंतरात भगवंताचा वास निरंतर राहण्यासाठी आपण सर्वांनी आपली भक्ती वाढवूया. भक्ती बळावर दोष अहमवर विजय मिळवून भगवंताची कृपा संपादन करूया. यावर्षी दीपावलीच्या निमित्ताने आपण विविध देवतांची कृपा संपादन केली. ईश्वर प्राप्तीच्या इच्छापूर्तीसाठी कामधेनू, आरोग्य प्राप्तीसाठी धन्वंतरी देवता, आंतरिक दोषरूपी नरकासुराच्या संहारासाठी भगवान श्रीकृष्ण आणि अंतरात सद्गुणांचे बीज रोवण्यासाठी आणि सद्गुणरूपी आध्यात्मिक संपदेने धन्य करण्यासाठी माता महालक्ष्मी. तसेच हे सद्गुणरूपी धन सांभाळायचे कसे हे शिकवण्यासाठी कुबेर देवता. साधनेच्या प्रयत्नांचा महत्वाचा आधार असलेली शरणागती शिकवण्यासाठी बली उद्धारक भगवान वामन. अशा प्रकारे अनेक देवतांचे तत्व आपल्या उद्धारासाठी कार्यरत झाले. विविध देवतांचे आणि साक्षात देवी महालक्ष्मीचे तत्व कार्यरत झाल्यानंतर आता साक्षात लक्ष्मीपती भगवंताचे तत्वही कार्यरत होण्याचा दुर्लभ योग आला आहे. आणि तो दुर्लभ योग कोणता याविषयी आता आपण सर्वांनी समजून घेऊया. जगन्नियंता भगवंताच्या दिव्य लीलेची प्रत्यक्ष प्रचिती घेऊया. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भगवंताच्या अनुपम लीलेचे महात्म्य आपण जाणून घेऊया. कार्तिकी एकादशीला हरी प्रबोधिनी एकादशी अथवा देवोत्थानी एकादशी असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे या एकादशीला कार्तिकी एकादशी असे म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णूसह सर्व देवतांची आराधना करतात. देवोत्थानी एकादशीला पुण्यकर्म करणे फलदायी मानले जाते. आषाढ मासातील शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. सर्वसाधारणपणे हिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते. भगवान विष्णू या देवशयनी एकादशीपासून म्हणजे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या 4 मासांसाठी योगनिद्रेत जातात. योगनिद्रेत जाण्यापूर्वी ते भगवान शिवाला या 4 मासांसाठी सृष्टी पालनाचा भार सोपवतात. मग भगवान शिव सृष्टीचे पालक होतात. या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते. त्यानंतर कार्तिकी एकादशीला भगवान शिव पुन्हा सृष्टीचा भार भगवान विष्णूला सोपवतात. योग निद्रेतून जागृत होऊन भगवान विष्णू सृष्टी पालनाचे कार्य पुन्हा आरंभ करतात. श्री विष्णूंच्या योग निद्रेचा हा काळ व्रत वैकल्ये करण्याचा काळ असतो. या काळात म्हणजे चातुर्मासात विवाहादी मंगल कार्ये वर्जित असतात. कार्तिक शुक्ल एकादशी नंतर या मंगल कार्यानं पुन्हा आरंभ केला जातो. शास्त्रांमध्ये सांगितले आहे, शिवाच्या हृदयात विष्णू आणि विष्णूच्या हृदयात शिव वास करतात, म्हणजे ते दोघे एकरूपच आहेत. विष्णू म्हणजे हरी आणि शिव म्हणजे हर यांच्या सम्मिलित रूपाला हरिहर असे म्हटले जाते. यांना शंकर नारायण अथवा शिव केशव असेही म्हटले आहे. त्यामुळे ईश्वर प्राप्तीसाठी धडपडणाऱ्या भक्तांनी आपापल्या इष्टदेवतेला श्रेष्ठ मानून अन्य देवतांची उपासना करणाऱ्यांना न्यून लेखू नये. या संदर्भात महाराष्ट्र या संतभूमीतील एक थोर संत नरहरी सोनार यांची कथा सर्वश्रुत आहे. पंढरपुरामध्ये नरहरी सोनार हा शिवभक्त होता. तो भगवान शिव सोडून अन्य कोणत्याही देवतेला मानित नसे. शेजारच्या गावात एक अपत्यहीन सावकार राहत असे. मला मूल झाले तर मी विठ्ठलाला सोन्याचा करदोडा अर्पण करीन, असा त्यांनी नवस बोलला होता. त्यानुसार त्याला मूल झाल्यावर तो पंढरपूरला गेला. तेथे त्याला मंदिराच्या पुजाऱ्याकडून समजले की हिरे जडीत करदोडा घडवायचा तर नरहरी नावाचा प्रामाणिक सोनार आहे. सावकाराने नरहरी सोनाराला सर्व सांगितले. नरहरी करदोडा करण्यास तयारही झाला, परंतु त्याने एक अट घातली. मी स्वतः विठ्ठल मूर्तीचे मोजमाप घेण्यास जाणार नाही, सावकाराने ते कोणाकडून तरी आणून द्यावे. त्याच्या या अटीनुसार सावकाराने माप आणून दिले. हिरे जडीत असा सुंदर करदोडा नरहरीने सिद्ध केला. आता तो नीट झाला आहे ना हे पाहण्यासाठी विठ्ठलाच्या कमरेला घालून बघायला सावकार विठ्ठल मंदिरात गेला. सावकाराने करदोडा विठ्ठलाच्या कमरेला लावून बघितला. तो अपुरा पडला. मग नरहरीने तो मोठा करून दिला तर तो अधिकच मोठा झाला. असे बरेचदा झाल्यावर सावकाराने कंटाळून नरहरीला विचारले, तू स्वतःच विठ्ठलाच्या कमरेला करदोडा बांधून का बघत नाही? काही पर्याय न उरल्याने शेवटी नरहरी डोळ्यांना पट्टी बांधून सावकारासमवेत विठ्ठल मंदिरात गेला, जेणेकरून विठ्ठल मूर्तीकडे न पाहता करदोड्याचे माप घेता यावे. करदोड्याचे माप बघण्यासाठी त्याने विठ्ठल मूर्तीच्या कमरेला स्पर्श केला तर नरहरीला विठ्ठलाऐवजी तेथे शिव असल्याचे भासले. म्हणून त्याने संपूर्ण मूर्तीवरून हात फिरवला तर जटा, गळ्यात रुद्राक्ष माळा आणि कटीला व्याघ्रांबर असल्याचे त्याला जाणवले. त्याला अत्यंत आश्चर्य वाटले, हे आपले आराध्य दैवत भगवान शिवच आहे की काय? या विचाराने त्याने डोळ्यावरची पट्टी काढली, मूर्तीकडे पाहिले तर समोर विठ्ठल मूर्ती होती. त्याने लगेच डोळ्यांवर पट्टी ओढली आणि पुन्हा मूर्तीला स्पर्श केला तर पुन्हा त्याला शिवाचा विग्रह भासू लागला. त्याने पुन्हा पट्टी काढली तर समोर विठ्ठल मूर्ती. असे बरेचदा झाले. शेवटी विठ्ठल मूर्तीला पाहून तो डोळ्यांवर पट्टी ओढत असताना विठ्ठल मूर्तीच्या ठिकाणी त्याला शिवाचा विग्रह दिसला. तो लोप पाहून पुन्हा विठ्ठल मूर्ती दिसू लागली. आता काय होत आहे हे नरहरीच्या लक्षात आले. त्याने भगवंताची क्षमा मागितली. साक्षात विठ्ठलाने तेव्हा त्याला सांगितले, अरे मी आणि शिव वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. त्यानंतर नरहरीने डोळ्यांवरची पट्टी दूर भिरकावली आणि करदोडा विठ्ठलाच्या कमरेला लावला तर तो अगदी नीट बसला. नरहरीचा संभ्रम दूर झाला. शिवभक्त नरहरीला विठ्ठल अर्थात श्री विष्णू आणि शिवशंकर एकच आहेत हे लक्षात आणून देण्यासाठी भगवंताने ही लीला केली होती. या कथेतून बोध घेऊन भक्तांनी आपल्या संकुचित वृत्तीचा त्याग करावा आणि शिव आणि श्री विष्णू यांचे ऐक्य अनुभवावे हा त्यामागील महत्वाचा उद्देश आहे. ईश्वर हा सर्व बंधनाच्या पलीकडे असतो. ज्या ईश्वराने सर्व गोष्टींची साऱ्या सृष्टीची निर्मिती केली त्याला कोणीही कोणत्याही बंधनात बांधू शकत नाही. हरी आणि हर म्हणजे भगवान विष्णू आणि शिव या दोघात काही भेद नाही. दोघांमध्ये अद्वैत आहे. दोघेही पूजनीय आहेत. माझी इष्ट देवता तर माझी आहेच परंतु अन्य देवताही माझ्याच आहेत हा व्यापक विचार मनात असणे महत्वाचे आहे. हे शिकवण्यासाठी भगवंताने ही दिव्य लीला रचली. यावरून इष्ट देवतेच्या भक्तीपंथाच्या अभिमानापेक्षा धर्माचं अभिमान बाळगणे आवश्यक आहे असाही बोध मिळतो. आजच्या सत्संगातून भगवंताने ही सुंदर शिकवण पुन्हा एकदा आपल्या मनावर बिंबवली त्याविषयी आपण त्याच्या श्रीचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. थोड्याच वेळापूर्वी जाणून घेतल्याप्रमाणे कार्तिकी एकादशी म्हणजे भगवान विष्णू योग निद्रेतून जागृत होण्याचा दिवस आहे. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णूला 4 मासांच्या योग निद्रेतून जागृत करण्यासाठी शंख घंटा मृदंग आदी वाद्यांचा मांगलिक ध्वनी केला जातो आणि त्यासह श्लोकाच्या माध्यमातून भगवंताला जागृत केले जाते. त्या श्लोकात असे म्हटले आहे, हे गोविंदा आता आपली ही योग निद्रा त्यागून जागृत व्हा. हे जगन्नाथा, हे जगताच्या स्वामी, जेव्हा आपण योग निद्रेमध्ये असता त्यावेळी संपूर्ण जगतही सुप्त होते. पृथ्वीला आपल्या सोळ्यावर धारण करून तिचे रक्षण करणाऱ्या हे वराह देवते आपल्या लीलेने हिरण्याक्षरूपी राक्षसाचा अंत करणाऱ्या हे विष्णू अवतारा आता या त्रैलोक्याचे मंगल करण्यासाठी जगदोद्धारासाठी या त्रैलोक्याच्या कल्याणासाठी जागृत व्हा. उठा नारायण, उठा उठा नारायण, आता आपली योग निद्रा त्यागा. जागृत व्हा नारायण, जागृत व्हा. योग निद्रा त्यागून जागृत व्हा. तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच श्री विष्णूचा बालाजी अवतार. तिरुपती हे त्याचे स्थान आहे. तिरुपती येथे प्रतिदिन पहाटे भगवान श्री विष्णूला निद्रेतून जागृत करण्यासाठी स्तोत्र पुष्पाद्वारे श्री विष्णूची अर्चना केली जाते आणि त्यावेळी श्री व्यंकटेश्वर सुप्रभातम या स्तोत्राद्वारे बालाजीची स्तुती करून त्याला जागवले जाते. आता चातुर्मासातील या 4 मासांच्या योग निद्रेतून भगवंताला त्या नारायणाला जागृत करण्यासाठी आपणही या दिव्य स्तोत्राचा पाठ करूया. श्री व्यंकटेश्वर सुप्रभातम या स्तोत्राचा सुंदर अर्थ समजून घेऊन आपण त्याद्वारे भगवंताला जागृत करूया. आपण सर्वांनी अंतरातील श्री विष्णू भक्ती आणि आर्तता एवढी वाढवूया की साक्षात परमात्मा नारायण आपल्या योग निद्रेतून जागृत होऊन आपल्यावर कृपा कटाक्ष टाकेल. त्याच आर्ततेने आता आपण भगवंताची स्तुती करूया. हे कौसल्येच्या नंदना, हे पुरुषोत्तमा, हे गोविंदा जागेवा, हे गरुडध्वजा जागेवा कमलाकांता, जागृत होऊन या त्रैलोक्याचे कल्याण करा. जगन्माता देवी लक्ष्मीची दिव्य मनोहारी मूर्ती ज्यांच्या वक्षकस्थळी विराजमान आहे अशा हे लक्ष्मीनारायण मधुकैटभ या दैत्यांचा वध करणाऱ्या हे श्री विष्णू हे दिव्य स्वरूपा आपल्या चरणी आश्रय घेणाऱ्यांना जे हवे ते सर्व प्रदान करणाऱ्या हे नारायणा ही पहाट आपल्या जागृतीची शुभ पहाट हो. हे महाविष्णू अत्रियादी सप्तर्षी गंगा स्नान करून सुंदर कमळे घेऊन आपल्या चरणारविंदाची पूजा करण्यासाठी आले आहेत. ब्रह्मा भगवान शिव आणि इंद्र यासारखे देवही त्रिविक्रमावतार म्हणून आपल्या अवताराच्या कर्तृत्वाची स्तुती करीत आहेत. देवर्षी नारद वीणेच्या तालावर आपल्या अंतहीन कर्माची स्तुती करीत आहेत. ग्रहस्थिती वाचणारे बृहस्पतीही ज्यांच्या जागृत होण्याची वाट पाहत आहेत ते आहे शेषाचलाच्या स्वामी आता जागृत व्हा. हे मनोवांचित वरदान देणाऱ्या अखिल जगत पालका हे दया सिंधू हे करुणासागर व्यंकटेशा ब्रह्मादिक सर्व देवदेवता दिग्पाल इत्यादी आपल्या स्वागतासाठी वाट पाहत वारी उभे आहेत. भगवान शिव इंद्र अग्नी यम नैऋती वरुण वायू कुबेर पक्षीराज गरुड आदिशेष गजराज अश्वराज सारेजण आपल्या सेवेसाठी इच्छुक असून आज्ञाधारकपणे आपली वाट पाहत आहेत. हे व्यंकटाचलाधिपती हे व्यंकटेशा विश्व कल्याणासाठी जागृत व्हा स्वामी जागृत व्हा. आता विश्व कल्याणासाठी जागृत व्हा. हे व्यंकटाचलाच्या स्वामी ज्यांचे मस्तक तुझ्या चरण धुळीने पावन झालेले असे तुझे भक्त आहेत ते तुझ्या सान्निध्यात राहून स्वर्ग किंवा मुक्तीचीही इच्छा करीत नाही. श्रीदेवी आणि भूदेवी यांचे स्वामी असलेल्या हे पद्मनाभ पुरुषोत्तमा वासुदेवा माधवा जनार्दना हे चक्रपाणी हे संपूर्ण चराचराचा एकमेव आश्रय असणाऱ्या शरण्यमूर्ते वेद पारंगत ब्राह्मण आपल्या पूजेसाठी आसुसले आहेत. ते सर्व पूजा सामग्रीने सिद्ध केलेली सुंदर पूजा पात्रे घेऊन सिद्ध आहेत. हे जगत पालका जगदोद्धारासाठी जागृत व्हा. हे नारायण जागृत व्हा. हे व्यंकटेशा आता जागृत व्हा. विश्व कल्याणासाठी जागृत व्हा स्वामी जागृत व्हा. हे व्यंकटेशा आता जागृत व्हा जागृत व्हा जागृत व्हा.
चार मासांच्या योगनिद्रेनंतर कार्तिकी एकादशीपासून कार्यरत होणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या तत्वाची आपण अधिकाधिक अनुभूती घ्यायची आहे. आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी योगनिद्रेतून जागृत झालेल्या भगवान श्री विष्णूचे तत्व आता क्षणोक्षणी वाढत जाणार आहे. भगवंत आता आपल्याला पुष्कळ भरभरून भरभरून देणार आहे. आपण सर्वांनी आपल्या अंतरातील भक्ती वाढवूया. भगवान नारायणाचे तत्व, भगवंताची ऊर्जा आणि चैतन्य ग्रहण करूया.
भगवंताच्या कृपेने हा दिव्य भक्ती सत्संग संपन्न झाला. याविषयी आपण भगवंताच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया.